आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकंदर 60.42% मतदानाची नोंद. येत्या शनिवारी मतमोजणी होणार. उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूर आणि तामिळनाडूमधल्या इरोड पूर्व मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूकही शांततेत संपन्न. प्रयागराज इथल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन. अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज नागपुरात पहिला सामना. आता सविस्तर बातम्या. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी काल शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 60.42% मतदान झालं असून सर्वात जास्त 64% मतदान ईशान्य दिल्ली भागात झालं तर अग्नेय जिल्ह्यात सर्वात कमी मतदारांनी हजेरी लावली. येत्या शनिवारी मतमोजणी होईल. दरम्यान तामिळनाडूमधील इरोड पूर्व आणि उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर इथं झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान शांततेत पार पडलं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इरोड पूर्वमध्ये 64% अधिक आणि मिल्कीपूरमध्ये एकंदर 65.25% मतदान झालं. मिल्कीपूरमध्ये भाजपाचे चंद्रभानू पासवान, सपाचे अजित प्रसाद आणि आझाद समाज पक्षाचे संतोष कुमार यांच्यासह 10 उमेदवार रिंगणात होते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत फैजाबादमधून विजय मिळवल्यानंतर सपाचे नेते अवधेश प्रसाद यांनी ही जागा सोडली होती. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील 15,000 अधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीशी संबंधित एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असून देशभरातील 120 सांस्कृतिक नृत्य पथकं आपली कला सादर करणार आहेत. दरम्यान प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगम स्नानावर स्नान करून पूजा अर्चना केली. संगमावरील स्नान ही दैवी अनुभूतीचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यात सहभागी झालेल्या कोट्यावधी लोकांप्रमाणेच आपणही भक्तीच्या भावनेने भरलेलो आहोत. गंगामाता देशवासियांना शांती, ज्ञान, चांगलं आरोग्य आणि सौहार्दाचे आशीर्वाद देईल अशी आशा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत असून अल्टमन यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. ओपन एआय आधारित तंत्रज्ञानावर विविध सुविधांचा विकास, एप्सची निर्मिती आणि प्रकल्प तयार करण्याबाबत अल्टमन यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते काल त्रिपुरा सरकारमधील 2800 अधिक नोकरीच्या नियुक्तीपत्रांच्या वितरण कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं त्रिपुरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी 3 करार केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्रिपुरातील सशस्त्र गट संपुष्टात आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. मोदी सरकारनं ब्रू रियांग लोकांना कायमस्वरूपी निवास, शिक्षण, आरोग्यसेवा आणि नोकरीच्या संधी देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे असंही अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले. लाखो इस्माइली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचं मंगळवारी पोर्तुगालमध्ये वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. प्रिन्स करीम आगा खान हे एक दूरदर्शी इमाम होते. त्यांनी आपलं जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केलं होतं. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रात प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ यांचं योगदान अनेक लोकांना प्रेरणा देत राहील अशी शोकभावना पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केल्या आहेत. दरम्यान प्रिन्स रहीम अल हुसैनी नवे आगा खान असतील. प्रिन्स चौथे यांच्या निधनानंतर 53 वर्षीय प्रिन्स रहीम यांना वडिलोपार्जित परंपरेनुसार हे पद मिळालं आहे. ते इस्माइलींचे 50वे वंशपरंपरागत इमाम बनले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदीगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळख परेड सध्या सुरू आहे. अमृतसरमधील अधिकारी आणि विमानतळ प्रशासनाच्या सहकार्यानं हे काम केलं जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाला पॅलेस्टिनी नेते तसंच इजिप्त, जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या नेत्यांनी निषेध दर्शवला आहे. पॅलेस्टिनींचे अधिकार तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचं या नेत्यांनी म्हटलं आहे. 2 आठवड्यापूर्वी गाझापट्टीत युद्धबंदी लागू झाल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टीनमधील कैद केलेल्या नागरिकांना सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान आपण गाझापट्टीचा ताबा घेऊन पॅलेस्टिनी नागरिकांना स्थिरावण्यात मदत करू असा प्रस्ताव अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मांडला आहे. फ्रान्सच्या सरकारचा संसदेतील अर्थसंकल्पाच्या मंजुरीचा मार्ग काल मोकळा झाला. यापूर्वी पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांनी कायदेतज्ञांचा सल्ला न घेता अर्थसंकल्पीय विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष संवैधानिक अधिकारांचा वापर केला होता, ज्यावर जोरदार टीका झाली आणि त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र काल झालेल्या मतदानात संसदेतील सदस्यांनी त्यांना साथ दिली आणि बायरो यांच्या बाजूने मतदान केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल शांघाय सहकार्य परिषदेचे अर्थात एससीओचे नवनियुक्त मुख्य सचिव नूरलन इर्मेमेकबाव यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारताचं शांघाय परिषदेतील काम आणि सुरक्षित एससीओ कसं असावं या विषयावर यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ बद्र अब्देलपट्टी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. दोनही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध आणि नव्यानं विकसित करण्यात आलेल्या सुविधांबाबत यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या 4 नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते. बांगलादेशमध्ये राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावानं बुलडोझरनं पाडलं. धनमोंडी हे संग्रहालय बांगलादेशचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांचं वैयक्तिक निवासस्थान होतं. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा रात्री 9 त्यांच्या पक्षाच्या बंदी घातलेल्या विद्यार्थी संघटनेला दूरस्थ माध्यमातून भाषण देण्याचा नियोजित कार्यक्रम होता. याला विरोध दर्शवत कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला असा प्राथमिक अंदाज काही माध्यमांवरील बातम्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. सिंगापूर इथं सुरू असलेल्या टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मानुष शहा या पुरुष दुहेरी जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित फ्रेंच जोडी फ्लोरिडियन बोरासॉड आणि इस्टेबन डोरशी होणार आहे. मानव आणि मानुष यांनी काल हाँगकाँगच्या वान चुंग टिंग आणि सिवी क्वान तो यांच्यावर 3-0 असा दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 3 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी 1:30 सुरू होईल. या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी ओडिशामधल्या कटकमध्ये तर तिसरा आणि अंतिम सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 61.42% मतदानाची नोंद, येत्या शनिवारी मतमोजणी होणार. उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूर आणि तामिळनाडूमधल्या इरोड पूर्व मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूकही शांततेत संपन्न. प्रयागराज इथल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन. अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज नागपुरात पहिला सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.